नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. विद्यार्थ्यांक फावो त्या करियर मार्गाचेर मार्गदर्शन केल्यार गोंय फुडल्या 5 वर्सांत बेकारीचेर मात करूंक शकतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. भायल्यान वक्ते हाडपी इव्हेंटवाल्यांनी राज्याचो धर्मीक एकचार इबाडपी मनशाक हाडचे न्ही अशें मुखेलमंत्र्यांनी कार्यावळ आयोजकांक आवाहन केलां. 27 एप्रील सावन सुरू जावपी 12वीची पुरवणी परिक्षा आतां 6 मे सावन सुरू जातली अशें गोंय शालांत मंडळान कळीत केलां. लाखांनी भाविकांचे श्रद्धास्थान आशिल्ल्या शिरगांवच्या श्री देवी लयराईची जात्रा फाल्यां सावन सुरू जाता. आतां पुराय खबरो. विद्यार्थ्यांक फावो त्या करियर मार्गाचेर मार्गदर्शन केल्यार गोंय फुडल्या 5 वर्सांत बेकारीचेर मात करूंक शकतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणला. तांणी राज्यांत करियर विशीं अधिक जागृताय निर्माण करपाच्या गरजेचेर भर दिलो आनी शिक्षकांक नव्या संदी विशीं अद्ययावत रावपाचें आवाहन केलें. सरकारच्या करियर जागोर उपक्रमाचेर भर दिवन शिक्षण तज्ञ आनी विद्यार्थ्यांक करियर जागोर ह्या उपक्रमावरवी QR कोड स्कॅन करून नवे करियर पर्याय सोदून काढपा खातीर तांणी उर्बा दिली.
खुबशा स्कुलांचे वेगवेगळे विषय असतले, पण माझ्या दृष्टीन स्कूल चलोवपाक ज्या पेक्षाय महत्वाचे भुरग्याचे करियर घडप. थोड्या जणांक फक्त स्कूल चलोवपा खातीर इंटरेस्ट असतलो, तो स्कूल चलोवपा पेक्षा सुद्धा चड महत्व कित्याक आसत जाल्यार करियर भुरग्याचे कशें घडटले आणि प्रत्येक भुरग्याचे करियर घडप हे खूप महत्वाचे असा.
विद्यार्थ्याच्या करियराक आकार दिवपाक शाळेची आणि शिक्षकांची मुखेल भूमिका असा हाजेर भर देऊन शिक्षणाक व्यवसाय म्हणून मानूक फावना असे ताणी म्हणा. पहिली उजो पालोवपी दळा खातीर पात्रताय 10व्या आणि 12व्या वर्गा मेरेन मर्यादित आशिल्ली, पूण आता ह्या वर्सा सावन ITI उजो पालोवपी दळ आणि आपत्कालीन सेवांचो समर्पित अभ्यासक्रम सुरू करतले असे ताणी सांगले. फुडल्या वर्सा सावन ITI उजो पालोवपी सेवा हो 1 वर्साचो अभ्यासक्रम सुरू करतले. उजो पालोवपी दळांत जवान म्हणून भरती जावपा खातीर हो अभ्यासक्रम पुराय करप गरजेचो असतलो असे ताणी सांगले. भायल्यान वक्ते हाडपी इव्हेंटवाल्यांनी राज्याचो धर्मीक एकचार इबाडपी मनशाक हाडचे न्ही अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कार्यावळ आयोजकांक आवाहन केलां. तशेंच गौतम खट्टर हांणी सेंट फ्रांसीस झेवियराचेर केल्ल्या उलोवपाचेर FIR नोंद जाल्ल्याचें सांगलें आनी तांचेर योग्य कारवाय करपाची खात्री तांणी दिल्या.
आवाज करता की अशा पद्धतीचे जे कार्यक्रम दौरता त्यांच्यानी सुबोधित की जे भायले वक्ते येतला त्यांना त्यांच्यानी त्या गोयातली कम्युनल हार्मोनी डिस्टर्ब करची न्ही आणि आयोजकांनी त्यांना पहिल्यान पहिली समज दिवपाची गरज आहे. आम्ही त्याच्यावर ऑलरेडी FIR रजिस्टर्ड केला, तो कोणी असू नये त्याच्यावर FIR रजिस्टर्ड केला, फुडली इन्क्वायरी भेटल्यान त्याच्यात कारवाई करा.
मजगती गोवा काँग्रेसीन गौतम खट्टरा आड ओल्ड गोवा पुलीस स्टेशनात कागाळ नोंद करून राज्याचो कायदो आणि सुव्यवस्था तसेच धर्मीक एकचार इबाडपी मनशाचेर कारवाय करची अशी मागणी केल्या. जाल्यार आम आदमी पक्षान लेगीत खट्टर हांच्या विधानाचो निषेध केलो. तशेंच विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गौतम खट्टराचेर गोयात येवपाक बंदी घालची अशें म्हणला.
आय कंडेम दिस स्टेटमेंट मेड बाय गौतम खट्टर. This statement of spreading falsehood about the sacred body of St. Francis Xavier should be dealt with an iron hand. Anik esle munshank, hate mongerank, goyant ben korpak jay, the chief minister, who is the home minister, should immediately arrest this Gautam Khattar.
27 April saun suru javpi 12vichi puravani pariksha ata 6 me saun suru jatli ashe goy shalant mandalan kolit kela. ह्या परीक्षेचे वेळापत्रक रोकडेच जाहीर करतले असे शालांत मंडळाचे सचिव विद्यादत्त नायक हांणी जाहीर केल्ल्या परिपत्रकात म्हळा. ऑनलाईन अर्ज सादर करपा खातीर वेब पोर्टल www.gbshse.in 21 एप्रील मेरेन उक्ते आसतले. ही परिक्षा गोंयच्या 2 मुखेल केंद्रांनी जातली. फकत March 2026 परिक्षेत अपेस आयिल्ले वा ग्रेड सुदारपाक सोदपी विद्यार्थीच हे परिक्षेक पात्र थारतले. चड माहिती खातीर विद्यार्थ्यांनी आपल्या उच्च माध्यमिक शाळा कडेन संपर्क साधचो वा मंडळाच्या अधिकृत संकेतथळाक भेट दिवची असे गोंय शालांत मंडळान कळीत केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. लाखांनी भाविकांचे श्रद्धास्थान आशिल्ली तसेच गोय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात फामाद जात्रा म्हणून नामनेक पाविली शिरगावची श्री देवी लयरायची जात्रा फाल्यां 21 एप्रील सावन सुरू जाता. देवीची जात्रा 21 ते 25 एप्रील या 5 दिसांमदीं जातली. शिरगावच्या जात्रे संबंधीची सगळी तयारी पुराय झाल्या अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर हांणी दिली. अनुवर्सा सरकारी यंत्रणा सज्ज आसा. देवस्थान समितीच्या जोड पालवान लयराई देवीची जात्रा यशस्वीपणान आयोजित जातली असो विश्वास देवस्थान समितीचे अध्यक्षांनी परगटायला. येरादारी खाते, भलायकी खाते, उजो पालोवपी दळ तसेच हेर सगळ्या सरकारी यंत्रणा पुराय तरेन सज्ज आसात. मोठ्या भक्तिभावान तसेच उमेदीन ही जात्रा जातली असो विश्वास तांणी उक्तायलो. मजगती हे जात्रेच्या फाटभुयेर कायदो आणि सुव्यवस्था राखपाक तसेच शांतताय राखपाक उत्तर गोय जिल्होधिकारी अंकित यादव हांणी विशेष आदेश जारी केल्यात. त्याप्रमाण शिरगाव आणि हेर वाठारातल्या 5 मुखेल गावांनी सोऱ्याची एकानेक दुकानां तावेर्न बार थारावीक काळा खातीर बंद दवरतले. जिल्होधिकाऱ्यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 163 खाला हा निर्णय घेतला. तो शिरगाव वा सयत मुळगाव, मया, खोर्जुवे आणि असनोडा वाठाराक लागू असतलो. हे निर्बंध 20 एप्रिलाक सांज वेळार 6 वरां सावन लागू जातले आणि 22 एप्रिलाक दनपारां 12 वरां मेरेन आसतले. जात्रेच्या काळात कसलेच तरेचे वायट प्रकार घडचे न्ही आणि भाविकांक सुरक्षित वातावरणात दर्शन घेऊपाक मेळचे खातीर हे पाऊल उबारला. आयज म्हापशेच्या मिलाग्रीस सायबिणीचे वर्सुकी फेस्त व्हडा उमेदीन मनयतात. म्हापसा सेंट जेरोम इगर्जेत मिलाग्रीस फेस्त जाता. ह्या फेस्तात खाशेले मीस, मिरवणूक, प्रार्थना तशेंच हेर धार्मीक कार्यावळी जातात. मिलाग्रीस सायबीण ही देवी लयराईची भयण अशें मानतात. फेस्तात मिलाग्रीस सायबिणीच्या मुर्तीचेर तेल घालपाचे तशेंच तिच्या सामकार वाती पेटोवपाची प्रथा आसा. मिलाग्रीस सायबिणीच्या फेस्ताक पुरुमेताचे फेस्तूय म्हूण वळखतात. आयचो विद्यार्थी बुदवंत, हुशार आणि तंत्रज्ञान सहजपणान आत्मसात करपी, पूण हे सगळे संस्कृताय आणि देशभक्ती वांगडा जोडले ना जाल्यार आमची फुडली पिळगेची सर्वांगीण उदरगत शक्य जावची ना. देशभक्त पिळगी निर्माण झाली ना जाल्यार संसारीक सर्तीत आमचो देश जियेवंक शकचो ना. हे खातीर नवे पिळगेक भुरगेपणांतल्यान संस्कार रुजोवंक जाय. पहिली घरात आणि शाळेत तांकां संस्कृताय मेळटाली, पूण आईच्या बदलत्या युगात पालकांक घरात वेळ मेळना आणि जायत्या शाळांनी अभ्यासक्रम पुराय करपाच्या ताणांतल्यान संस्कृतायेक चड लक्ष दिवंक शक्य ना. देखून संस्कृती शिबीर आणि तातूंतल्यान मेळपी संस्कृताय खूप गरजेची अशें बुरी हिंदू संघटनेन आयोजित केल्ल्या संस्कृती शिबिरात मुखेल सोयरे विनोद पोकळे हांणी सांगले. दर वर्सा आयोजित जावपी ह्या 2 सप्तकाच्या शिबिराक हे खेपे व्हड प्रतिसाद मेळ्ळा. एक कळवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंट खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, ताची पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान आसचे तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे आसा. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजे 7:30 वरांचेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स पंगडा मदीं खेळ जातलो. हवामान. तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात तयार झाल्या उण्या दाब्याच्या पट्ट्याक लागून फुडले 3 दीस राज्यात गडगड मारून पावस पडपाचो अदमास पणजी वेधशाळेन उक्तायला. हे फाटभुयेर 23 एप्रिलाक पावसा खातीर येलो अलर्ट जारी केला. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. विद्यार्थ्यांक फावो त्या करियर मार्गाचेर मार्गदर्शन केल्यार गोय फुडल्या 5 वर्सांत बेकारीचेर मात करूंक शकतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. भायल्यान वक्ते हाडपी इव्हेंटवाल्यांनी राज्याचो धर्मीक इकचार इबाडपी मनशाक हाडचे न्ही अशें मुखेलमंत्र्यांनी कार्यावळ आयोजकांक आवाहन केला. 27 एप्रील सावन सुरू जावपी 12वीची पुरवणी परिक्षा आतां 6 मे सावन सुरू जातली अशें गोय शालांत मंडळान कळीत केला. लाखांनी भाविकांचे श्रद्धास्थान आशिल्ल्या शिरगावच्या श्रीदेवी लयराईची जात्रा फाल्यां सावन सुरू जाता. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.